तुला तात्याल पुरून घे ग प्रेम करून प्रेम करून पुरून घे ग प्रेम करून तातील पुरून घे ग प्रेम करून।